केलो या तंगू ना उनाला तांदन झालं या
Yes, sir.